आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महायुतीमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमधल्या सभेत दिलं. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात या संदर्भातलं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्या संदर्भातून प्रधानमंत्री मोदी बोलत होते.
जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएं.
वंचित वर्गाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत राहून एसटी एससी आणि ओबीसींचं आरक्षण कमी करून धर्माच्या आधारे आरक्षण देऊ देणार नाही याचा पुनरुच्चार मोदी यांनी आज केला. महाविकास आघाडी आरक्षण एससी एसटी आणि ओबीसी हटवण्यासाठी कार्यरत आहे. आरक्षण वाचवण्याचं आश्वासन आपण गेले कित्येक दिवस देत असून काँग्रेस या मुद्द्यावर काहीही बोलायला तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासींच्या विरोधामुळे काँग्रेसनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना विरोध केल्याचं ते म्हणाले. राम मंदिराच्या मुद्द्यांवरून काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रधानमंत्र्यांच्या संदर्भात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांचा त्यांनी समाचार घेतला. देशातल्या सर्व माता भगिनी माझ्या संरक्षक असल्याचं त्यांनी सांगितलं. सिकल सेल अॅनिमिया निर्मूलनासह नंदुरबारमधल्या विकास कामांचा दाखला त्यांनी यावेळी दिला. शरद पवार यांनी मात्र मोदी यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. नरेंद्र मोदी यांची अलीकडची सगळी भाषणं समाजात गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आणि देशाच्या दृष्टीने घातक आहेत. जे देशाच्या हिताचं नाही ते आमचे सहकारी असणार नाहीत असं शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. गांधी नेहरूंच्या विचारधारेवर आमचा पक्ष चालतो. समाजातल्या सर्व घटकांना एकत्र ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे अशा प्रस्तावाला पाठिंबा देता येणार नाही असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष 150 जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झालं आहे. पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपाने लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारची कार्ड वापरली पण कोणतंच कार्ड चाललेलं नाही. हिंदू मुस्लिम कार्डही फेल गेलं त्यामुळे नरेंद्र मोदी यांना दररोज नवं कार्ड वापरावं लागत आहे असा आरोप त्यांनी केला. आमचं सरकार आल्यावर कांदा आरक्षण आणि राजकीय कारणासाठी दाखल असलेले गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या भातकोडगाव फाटा इथं आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. राज्यातले भाजपा खासदारांनी कांदा दूध आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेत किती वेळा बोलले असल्याचं म्हणत त्यांनी भाजपा खासदारांवर टीका केली. अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुण्यातल्या विशेष न्यायालयानं जन्मठेप आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोघांनी गोळी झाडल्याची कबुली दिली होती तर पुराव्याअभावी डॉ वीरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता केली आहे. या प्रकरणात युएपीए अंतर्गत लावलेले आरोपही न्यायालयानं फेटाळलेत. दोषी असलेल्या दोघांना शिक्षा देण्याच्या निर्णयाचं दाभोळकर कुटुंबियांनी स्वागत केलं आहे. मात्र पुराव्याअभावी मुक्तता केलेल्यांना शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर यांनी म्हटलं आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात सकाळी दाभोळकर यांची हत्या झाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कथित मद्यधोरण प्रकरणात 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली असून 2 जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करावं लागेल. ईडीने काल सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करून केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यासाठी विरोध केला होता. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीनं अटक केली होती. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.